मित्रांनो, वक्त का तकाजा है, वेळ मर्यादित असते, मैफल संपवायलाच पाहिजे. फार सुरे ते कविवर्य इथेच बसलेले आहेत. हा श्रीनिवासजी आहे. याच्यानंतरची रचना आपण लगेचच सुरू करू, म्हणजे तो आनंद आपला तसाच द्विगुणित होत राहील. यानंतरची रचना आहे, नवीन कवी आहेत, श्रीनिवास चारणपाणी. ही रचना अशी आहे, विद्ध या हृदयास माझ्या शांत तू करशील का. बाकीचं गीत आपण ऐका.
अण्णा
आता ठीक आहे. आता आवाज ठीक आहे.
आ जन्म से न परुशेला भेदनी रात्रि से काम्राज संपे न परुशेला भेदनी प्रीतिता मधुमत आता प्रीतिता मधुमत आता आपुला रंगेल का विद्या विद्यात माझा शांत तू करशील लोचनानी गंध मागेरा अश्रु भरल्या लोचनानी गंध मागेरा हिला आसवांच्या संगती आसवांच्या संगती वाट ही संपेल का विद्या हृदयात माझा चांद तू करशील का मुख तुझिया मानसाची मुख तुझिया मानसाची हे तमस देशील का विद्या दयात माझा शांत तू करशील नका